भाई ये गाना तो धूप के दिनों में भी नवरात्रि का एहसास दिलाता है। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर शो शुरू हुआ है मॉर्निंग नंबर वन, जिसे लेकर आई है नांदेड़ की राणी म्हणजेच आरजे सारा। पण त्याचसोबत आपण मॅरेथॉनच्या राणीसोबत बोलतोय, म्हणजे काय ना की अनवाणी पायानी आपल्याला 2-4 पावलं सुद्धा चालायला जमत नाही, पण या बाभुळगावच्या मुली ज्या आहेत त्यांनी अनवाणी पायानी धावून बऱ्याचशा मॅरेथॉन ज्या आहेत त्या आपल्या नावावर केलेल्या आहेत। त्यांच्यातलीच एक मुलगी आपल्यासोबत इथे जोडली गेली आणि तिचं नाव आहे शीतल, जी 9वीमध्ये शिकते। शीतल, आम्हाला सांग की तुझ्या घरची जी सगळी परिस्थिती आहे आणि घरच्यांचा सपोर्ट कितीचा आहे तुझ्या या रनिंगच्या करिअरसाठी?
म्हणजे पहिली घरच्यांचा काही सपोर्ट नव्हता, कारण आई वडील शेतकरी आहे, त्यामुळे त्यांना रनिंग म्हणजे काय म्हणजे करिअर काय असते माहित नव्हतं। परंतु जेव्हापासून मी बाहेर मॅरेथॉनला जायला लागले, यश मिळायला लागलं, तेव्हा घरच्यांना आणि सरांनी पण उत्साही केलं मला आणि माझ्या घरच्यांना, तेव्हापासून माझ्या आई वडिलांना असं वाटलं स्पोर्ट मध्ये काहीतरी आहे, त्यामुळे ते मला त्यांच्या परीने प्रोत्साहन देतील।
क्या बात है शीतल, म्हणजे आता घरचे तुला फुल सपोर्ट करतात?
हो, जेव्हा यश मिळत आहे आता आणि गावातले पण कौतुक करतायत, त्यामुळे आई वडिलांना पण आता थोडस बरं वाटत।
वाकई में यार, मतलब किसी और का ये जो समझ होता है इसे बदलना कोई आसान काम नहीं होता है। पण या जिद्दी मुलींच्या समोर तुम्हाला काय वाटतंय की ग्रामीण भागामध्ये जे टॅलेंट आहे ते आजही दुर्लक्षित आहे का, त्यांना आजही सुविधांचा अभाव आहे का? जर असेल तर पटकन मला कॉल करून सांगा ना 9607007935 या नंबरवर। सोबतच ऐकत रहा सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।